सद्भावेन मितो तुला गुरुवरा आलो तुझा मंदिरा ध्यानी रूप तुझे दिसो क्षण भरी ही आसया अंतरा नाही भाव मनी म्हणून मजला देऊ नको अंतरा तू का विप्र गुरो तुझा पदी मला लाभो सदा आसरा कैशी भक्ती तुझी विलेपण तुझे मुद्रा निराळ्या तरा कैसे मंत्र तुझे तशी हरिकथा सोहम करावी परा नाही ज्ञान मला अगामतीवरा झालो मनी बावरा तू का विप्र गुरो तुझा पदी मला लाभो सदा आसरा भक्ताला तुझिया सुसाध्य अवघे कोठे कमी ना जरा त्वद्भक्ती करिता पुनर्जनन दे सत्संगला पोखरा आहे दीन जगी करी धरी मला रक्षी दया सागरा तू का विप्र गुरो तुझा पदी मला लाभो सदा आसरा जी जी काही घडे मम कृती मम करी तू साक्षी विश्वंबरा येती मनमनी दुष्ट भाव असूया माझ्या मना आवरा येता स्वार्थ मनी तुला विसरतो गुरो मला सावरा तू का विप्र गुरो तुझा पदी मला लाभो सदा आसरा नाही कोणी मला तुझा विना जगी तुची मला सोयरा रक्षी रक्षी मला सदा गुरुवरा माता जशी लेकरा घेई जे घडवून उच्च वघे माझ्याच दोन्ही करा तू का विप्र गुरो तुझा पदी मला लाभो सदा आसरा पाजी भक्तिरसा दयामृत गुरो धेनू जशी वासरा देई ज्ञान कणा कणा भरविते चंचू जशी पाखरा दावी मार्ग असा तरुण तरती माझा सवे श्रीधरा तू का विप्र गुरो तुझा पदी मला लाभो सदा आसरा होता दर्शन दिव्य रूप अपुले लाभेल शांती मना श्वासो श्वासी घडो हरी भजनते ऐसी असे प्रार्थना झाले जे अपराध आज वरती त्याचे चित्ती न धरा तू का विप्र गुरो तुझा पदी मला लाभो सदा आसरा होते पुण्य कुठे तरी कधीतरी केले तुला अर्पण त्याचे हे फल लाभले नरतनु आलो पुन्हा जन्मुन हाही जन्म तुझा पवित्र चरणी वावा सुखे अर्पण सत्कार्ये घडवी सदा मम करी माझे तुला वंदन माझे तुला वंदन.